اس کا وہی زبان لوگ زیادہ شروعات ہو رہے ہیں سروا اندازی لوگ نرمان ہو گھنا کا لوگ نرمان ہو لوکانی موٹم ہاو اشی لوگ نرمان ہو پدم کا لوگ نرمان ہو سب کا لوگ نرمان ہو आणि या लोकांमध्ये जे जे वाचतं ते भाग्यवानच म्हणायचं जे सापडत नाही तेवढं पुढं जवळपास सगळं सापडतच राहत आणि आर पडल्या उद्यम जाती भगल्या प्रवृत्ती धनंजया असून काही समोर जो उद्योग दिले त्या उद्योगाच्या ठिकाणी तो म्हणता करता कुठलाही असेल तरी देखील प्रवृत्ती त्याची अशी राहते की खातून काढली त्याच्यात तो हात घालतो आणि ते कर्म करायला तो सुरुवात करतो देवीची एखादा प्रसाद तसंच त्याला असं वाटत राहतं की आयुष्यात प्रसाद झालेला आहे आणि त्या ठिकाणी आपण राहिलं पाहिजे एकच प्रसाद नाही अनेक प्रसाद दोन खोल्या वर समाधान नसतं फ्लॅट वर समाधान नसतं बंगले व्हावेत प्रासाद व्हावेत अशी इच्छा वाढायला सुरुवात होते त्या करावा अश्वमेध अश्वमेध ही एक विलक्षण गोष्ट आहे एक घोडा सोडायचा त्या घोड्याला अडवलं म्हणजे मला अडवलं असं धरून युद्ध करायचं युद्ध करून त्या राजाला हरवायचं त्याची सगळी संपत्ती हरत करायचा ऐसा अचानक संदूप घेऊन येऊ की हा अश्वमेध पूर्वीच्या काळी केला जात होता आताच्या काळात पुन्हा चांगला केला जात वेगवेगळ्या धंद्याचा अश्व असा उद्धव असतो अनेक कर्मांच्या बाबत सर्व अश्वमेधच आपण करतोय अशा प्रकारे मध्ये येतील त्यांना त्यांना साफ करत हरवत नाहीच करत याच्या धंद्याची मात्र अश्वपरीने वाढ व्हावी अशी व्यक्ती इच्छा असते आणि तशाच पद्धतीने तो सगळ्या प्रकारे योजना असतो ज्याला काम दाम दंड भेद असं म्हणतात अशा सगळ्या मार्गांनी धंदा वाढवणं नगरेची रसावी नगरचा नगर निर्माण करावी आपण आणि खरंच आता एवढ्या मोठमोठ्या स्कीम आहेत की त्यांना नगर म्हणणं देखील कमी दिली आणि असं धरून होतात की रजोगुणी व्यक्ती म्हणजे असतात धंदा व्यापार करणारा असंच माणूस असला पाहिजे असाही नियम नाही ही वृत्ती आहे आणि ही वृत्ती कोणाच्याही ठिकाणी आढळू शकते एका लग्न समारंभामध्ये मला एक प्रवचनकार म्हटले लोणावळ्याच्या जवळ ते म्हणाले त्यांनी जमीन घेतलेली आहे खूप प्रचंड मोठी जमीन घेतलेली आहे तिथं मला म्हणालं की तुम्हाला बुकिंग हवे का मी म्हटलं कशा करता तर त्यांनी भक्ती पंढरी किंवा असं काहीतरी नाव देते मला सांगितलं त्या ठिकाणी खूप मोठी सगळे भक्त तिथे राहायला तीन कार्य लग्नालाही वेळ होता मी विचारायला लागलो तर ते म्हणाले की बंगले होती तसंच स्त्री टाईप बंगले होती त्याच्या बरोबरीने चार बेडरूम हॉल किचन तीन बेडरूम हॉल किचन दोन बेडरूम हॉल किचन एक बेडरूम हॉल किचन दोन खोल्या अशा प्रकारचं फ्लॅट मिळते. तिथं आपलं वाचनालय असेल धार्मिक हा इतर नाही धार्मिक अशा प्रकारचं वाचनालय असेल की अशा प्रकारचं वाचनालय अशी या खंडात सापडणार नाही. तिथं अशा प्रकारची मंदिरं असतील, एक कृष्णाचं मंदिर आहे, एक रामाचं मंदिर आहे, अशी त्या मंदिरांची नाव सांग. आणि तिथं मुख्यतः ते म्हणाले की तुमच्याकडचं धार्मिक लोकांना धार्मिक परमात्म आहे ती लोकांनी सगळं करताही होणार आणि कशा करता ते म्हणाले की अशी कल्पना आहे की सात्विक मंडळींचं नगर वसलं जावं. कोण करत आहे हे सगळं? माझा मुलगाच करत आहे. मी जागा घेतली आता जागा काय हवा घेतली असेल शेतकऱ्यांकडून घेतली ते बंगले किती रुपयांना विकले जाणार आहेत, फ्लॅट किती रुपयांना विकले जाणार आहे, परत सात्विक लोकांना विकले जाणार आहे. त्यामुळे नजरेची नसावी हे अशा परमार्थी माणसापासून ते सगळे रजोगुणी माणसांची तर बोलायची सोय नाही. रजोगुणी आणि तमोगुणी आपल्या गोव्याचे एक साधक मला सांगत होते, कोणतरी मंत्री किंवा मोठे राजकीय नेते पणजीला फाईव्ह स्टार हॉटेल रूपांतर करत होत, त्यांच्या शेजारी हेही फाईव्ह स्टार हॉटेल जरा बाजूला मिळून पाठवत होते. त्यांनी पाहिलं जवळपास उभं राहिलेलं हे हॉटेल कोणाच आहे, सांगितलं मुंबईची पार्टी अमुक अमुक शेख आहे आले तिथे रुग्णा भेटायला राहिलेलं पाठवून द्या म्हणजे बंगल्यावर बोलवलं. आणि मी असं ऐकलं त्यांच्याकडून विचारायला विचारायचं ते सांगा, ते म्हणाले मला विचारायचं नाही मी धंदा करण्यासाठी म्हणून आलं जायचं. तर ते म्हणाले आम्ही घ्यायचं ठरवलेलं फक्त किंमत सांगा, मग पार्टनरला विचारायला लागेल असं करायला लागेल तसं करायला लागेल जेव्हा तर मूळ उठायला उठायला असं तसं नाही विचारणार. आणि पैसे देऊन व्यवहार करून त्या माणसाला मोकळा द्या तिथून जाऊन दिलं नगरेची रचावी जलाशयी निर्मावी महाबळे गावावी नाना विदेश आणि महाबळेश्वर हे ब्रिटिशांनी शोधलेले आहे. ते थंड हवेचे आहे आणि तिथे जाऊन राहावं आकर्षण आहे हे आपल्या लोकांना माहीत नव्हतं. इकडून तिकडे जाताना लागणारे गाव येऊन त्याची ओळख होती. ब्रिटिशांनी शोधलं तिथे जाऊन राहावं तर अशा प्रकारच्या महाबळेश्वर त्यांची अजून तीन चार गावं शोधले असं मी ऐकलं वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी. आणि त्या ठिकाणी ते नगरच पोहोचवतात. नगरेंनी रचावी जलाशय निर्मावी महाबळे गावावी नाना विधे महावन लावावे. मध्यंतरी सागाच्या लागवडीचं एक खूप मोठं प्रकरण आलेलं होतं. तर सागाची लागवड आणि या इकडं कोल्ह्याच्या बाजूला एक खूप मोठी स्कीम अशा एखादे मनुष्य नागपूरला नागपूरचे खूप मोठे सदस्य अधिकारी होते आणि त्यांनी नोकरी सोडली आणि आमच्या बँकेत आलेले होते. आमच्या स्टाफपेक्षा बरेच इंटरेस्टेड होते. खूप दिवस त्यांचं येणं जाणं व्यवहार तीन चार जणांशी केले. बाकीच्या अंतराचे लोक ते आले की तिथं जाऊन उभे राहत असत, काय काय कामकाज ते ऐकत असत, मोठ्या मोठ्या स्कीम सांगत होते. जर दहा कागदाची झाडं तुम्ही घेतली तर किती फायदा होईल, पाच घेतली तर किती फायदा होईल, आणि त्या ठिकाणी जमीन घेतल्या तर कसा फायदा होईल. आणि मग नंतर एके दिवशी या माणसांनी अनेकांना प्रजवलं असं कळलं. आपण काही केलं नाही सुरू असं वाटलं. तर अचानक तीन चार वर्षांपूर्वी ते ग्रस्त माया पाटणमध्ये आले. काही पुस्तक घेऊन आले आणि म्हणाले की मी ज्ञानेश्वरीवर प्रवचन करू शकतो असं मान म्हणाले. तुमच्या इथं जर प्रवचन ठेवायचं असेल तर माणूस घेऊ शकता. मी अनेक ठिकाणी प्रवचन केलेली आहेत. तर मी म्हटलं मी ओळखतो तुम्हाला. ते म्हणाले की आपली कधी भेट झालेली. म्हणलं तुमचं सागाच्या लागवडीचा प्लॅन्ट होता आणि जमीन तुम्ही विचारात आणलेली होती ते इतक्या दरवर्षी तिथून निघून गेले की बाहेर नगरेची रचावी जलाशये निर्मावी महावने लावावी नाना दिले ऐसरीचा अफाटी तर. म्हणजे अशा प्रकारे जे प्लॉट निघतात ते ज्ञानेश्वरी सांगू शकतात. मी प्रवचन करू शकतो म्हणाले. मला तुम्ही बोलवा. ऐसरीचा अफाटी करणी समारंभ उपक्रमी आणि दृश्य अदृश्य कामी पुढे न म्हणे अफाट कर्म करत नाही. अनेक समारंभ करायचे. समारंभ करायचे. समारंभात वेगवेगळ्या व्यक्तींना बोलून त्यांचे सत्कार करायचे. यांना आणि कुठेतरी बोलवलं जाऊन यांचे तिथं सत्कार होणार. अनेक उपक्रम लोकोपयोगी हातात घ्यायचे. त्यांचे पैसे गोळा करायचे. आणि दृश्य अदृश्य कामी पुढे न म्हणे सांसारिक गोष्टी असो प्रापंचिक गोष्टी असो ऐहिक गोष्टी असो पुढे म्हणत नाही आणि अदृश्याबाबत देखील पुढे म्हणत नाही. संसार आणि स्वर्ग या दोन्ही गोष्टींबाबत पुण्य करीन तर वीज करीन असं त्याला वाटत राहतो. मी मोठी दक्षिणा दिली. हा तुमची चितांबरी नसते. सगळी चांदीची भांडी माझ्या पूजेत असतील. देव विशेष खुश होतो. काय होतं देवाला सोन्याची असतील तर त्याच्यापेक्षा खुश होतो आणि पितळ्याची वगैरे असतील तर जरा नाराज होतो. आणि तुमचं सबक तुमच्या घरात नसल्यामुळे छोटा लहान मुलाचा थाळा तुम्ही घेतला आणि त्याच्या देवाला अंघोळ घातली तर अतिशय नाराज होतो. देवाची चांदीची भांडी नसतात. तुमची चांदीची भांडी असतात. देवाला असं काही लागत नाही. तुम्हाला सगळं लागत असतं. त्यामुळे पुण्याच्या बाबत पुढे म्हणत नाही. स्वर्गाच्या बाबत तर पुढे म्हणायला जागाच नाही. सागरही चांदी पडेल. आधी न लाभे की न कबडे ऐसे अभिलाषी जोडे दुर्भरत्व. तीन कवड्या मिळणार असेल तर सगळा सागर देखील ढवळून काय असं प्रबळ दुर्भरत्व म्हणजे अत्यंत प्रबळ प्रबळ असा अभिलाष जडलेला असतो. स्पृहा मना पुढा पुढा आशेचा घे दवडा विश्वघाते तारा पाया तरी. स्पृहा इच्छा आशेच्या पोटी धाव घेत असतो. स्पृहा निर्माण होते. विश्वघाते तारा पाया तरी आणि त्या पोटी सगळं विश्व पाया तरी झाल्यानं मात्र पुढे पाहत नाही. स्पृहा की आपल्याला शांती वाटते आनंद वाटतोय समाधान वाटतंय तेही नंतर नंतर स्पृहेपोटी नाही. समजेनाचं होतं आपल्याला याच्यातलं काही मिळते का मिळत नाही. खाण्याची स्पृहा असेल तर आपल्या त्या खाण्याच्या स्पर्धेपासून आपल्याला खरं समाधान प्राप्त होत आहे का? आपल्याला अशी शांती वाटते का वखवख वाढते? कुठं बाहेर वगैरे निघायला जायचं असेल तर सकाळपासून काहीतरी नाही असं वाटत राहतं की तिथं आता काय खाईन आणि काय न खाईन, एक खाण्याची स्पृहा आम्ही सांगितली. अशी सगळ्या इंद्रियांची स्पृहा आपल्या सगळ्याच्या भगिनी कोणतं मन लागो मेरो यार कुटिरी, जो सुख नाही नाम जपन मे, जो सुख पावे नाम जपन मे, तो सुख नाही आम्ही पद म्हटल्यानंतर स्वामीजी म्हणाले की ही साडी बघा किती रुपयाची, 1500 रुपयाच्या खालची साडी नेसत नाही. आणि म्हणे मन लागतो मेरो यार फकीर, नुसतं म्हणायचं असतं असं म्हणाले. गौतीजी म्हणाले की पण वस्तुस्थिती आहे की नाही, गरीब मन भगवंताच्या ठिकाणी फकीर गरीबीत मन लावायचं नाहीये, तर गरीबी असली तरी भगवंताच्या ठिकाणी मन लावायचं. गरीबीत काय मन लावायचं काही नाही, पण गरीबी असली तरी तिथे नाही. जे नाम घेण्यामध्ये सुख आहे ते सुख श्रीमंतीत नाही. पण कपड्यांचे हाल कसे असतो? स्वामीजी सांगायचे एक साडी हातात आहे, एक साडी खांद्यावर टाकलेली आहे दुकानदारांच, एक काउंटरवर आहे आणि ताकावर करून करून ती दाखवायचं म्हणते आहे पती, असं स्वामीजी प्रवचनात सांगायचे. अगदी ताकावर करून करून म्हणजे एक हातात एक खांद्यावर एक तिथं घेणार आहे किती एक, आणि एवढं सगळं करून या दुकानात साड्या आणि ते चांगल्या असं म्हणून सरळ निघून जाऊ शकतात असं म्हणाले. ही झाली कपड्यांची स्पृहा. आणि अशी सगळ्या विषयांची स्पृहा धरायची. पुन्हा म्हणा पुन्हा पुन्हा आशेचा जे दवडा विश्व धाते तारा पाळ्या देईल, त्या पोटी विश्व पायाखाली घालतो तरी त्यांना काही वाटत नाही. सिनेमा पाहण्यासाठी बाहेर पडला आणि हाऊसफुल पाठी पाहिली इतका इच्छेला भेटलेला असतो की दुसऱ्या टॉपी तिथं नाही तिसऱ्या टॉपी तिथं. आज सिनेमा पाहिल्याशिवाय घरी नाही जायचं. आणि मग कौतुकाने सांगतो की इतक्या ठिकाणी फिरलो शेवटी मिळालं आणि आज जाऊन बसलो. तिथे तरी सिनेमा पाहा आधी संपलेला होता पण तिथे मिळाला आणि गेलो, तसा नाही घरी आलो. आणि जपानमध्ये देखील अशीच खुशाली. विश्व धाते तारा पाया करील, सगळं विश्व या विषयांकरता पायाखाली घातलं तरी देखील कमी वाटेल. आज ते समाधान नाही. आज शांतीचे वगैरे अशांतीचे खरांते असे काम होऊन झाले, स्पृहावाढी म्हणून झाले, रजोगुणाला वाव दिला म्हणून केवळ सगळं झालं. इत्यादी वाढता रती ये चिन्हे होती साधी आणि अशा समाजी जैसे जरी देह आणि अशाच अवस्थेमध्ये जर देह पडला तर तरी आघवाची ही परिवाराला आम्ही झाली. दुसऱ्या ज्या ठिकाणी ज्या परिवारामध्ये इतर एखाद्या देहामध्ये हा सगळा परिवार बसू शकेल म्हणजे कोणता तर स्पृहा आशा कर्माचा प्रारंभ करण्याची वृत्ती तरी आघवाती ही परिवाराला आणि देही रिजे तरी येऊन मी माणूस मनुष्य योनि मध्ये जन्माला येतो, खूप भोग भोगायचे म्हणून मनुष्य सुरवाडेची भिकारी वसोपा राजमंदिरी तरी काय अवधारी राहो होईल. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की मनुष्याच्या योनीमध्ये जन्माला येईल. मनुष्याच्या योनीमध्ये जन्माला येईल म्हणजे काय फार मोठी मजबूती गाजवली की काय. भिकारी राजमंदिरामध्ये येऊन तिथे येऊन बसला तरी काय अवधारी राहो होईल. म्हणून तो काय राजा होईल. नरदेह परम दुर्लभ यांनी घडे आलभ्य लाभ दुर्लभ ते सुलभ होत आहे असं काही त्याच्याबरोबर झालेल की काय. बैल तेथे करवाडे हे न तिथे गा पुढे. बैल जिथं तिथं करवा हे कधी चुकेल का असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. नेही तो की वराडे समर्थाचे समर्थांच वराड जरी धुवून गेले तरी देखील बैलाला काय बाब. कोंडोलेकर महाराज म्हणायचे ना की ज्याला ते दिलं पाहिजे. घोड्यावरून जावई आला तर घोडा कमेलाच बांधायचा, जावयाला आत काय घ्यायचं. जावयाला जर आला म्हणून घोड्याला आत नाही घेत करून घोड्याची जागा ठरली. जावयाची सगळी आहे बरं का, जावयाला माहीत नसतं एवढं. आणि म्हणायची की जावयाला पुरण पोळी आणि घोड्याला तो चंदा तो त्याला भाग देणार, त्याला काय जागा मिळणार. बैल तेथे करबाळे हे न तुटे का पुढे. नेही जो का वराडे समर्थाचे म्हणून व्यापारा हाती उसंतू दिहा ना राखी. तैसयाची पांढरी जुंती देतो म्हणून ज्यांच्या ठिकाणी व्यापाराला उसंत नाही दिवस रात्र ज्यांच्या घरात व्यापारच चालतो अशा घरात हा जन्माला येतो. जसा बैल बैलाच्या कामासाठी वापरला जाणार तसा हा बैल ठेवून त्यांच्या घरात परत त्याच कामाला लागतो. म्हणून व्यापारा हाती उसंतू दिहाना राती तैसयात या पांती सुंपी देतो. त्यांच्या पंक्तीला तो सुंपला जातो. कर्म जराच्या खाई होय देही जो जो वृत्तीच्या दोन्ही पुरवणी निवळ. रजोवृत्तीच्या शोहामध्ये कर्म जर होऊन काम्य कर्म करता करता जो गुरुन मरतो निघतो मग दैताची पुढची रज सत्व वृत्ती गिरून येत उन्नती तमो गुण. आणि जेव्हा रज आणि सत्व या प्रवृत्ती गिरून किंवा दाबून तमोगुण वर्तन होतो तेव्हा काय होत. अप्रकाश हा अप्रवृत्तीश्च प्रमादो मोह एवच तमसी एकानी जाणते विवृद्ध गुरु नंदन. अप्रकाश प्रवृत्ती प्रमाद आणि मोह एवढ्या गुणांचा जर झाली होतो तेव्हा रज आणि तम रज आणि सत्व खाली दाबून पाया तरी दाबून तम वर येतो. तमो गुणांच जास्त प्राबल्य असतं त्यावेळेला. अप्रकाशा हा कुठल्याही कर्मामध्ये ज्ञानाचा प्रकाशच नसतो अंधार असतो. त्याच्या बुद्धीत प्रकाश नसतो, त्याच्या चित्तात प्रकाश नसतो, त्याच्या मनामध्ये देखील प्रकाश नसतो, त्याच्या इंद्रियांच्या ठिकाणीही प्रकाश नसतो. काही सावधपणा नाही झोपेतून उठलायचा आता थोड्या वेळात झोपणार आहे असं करणार देखील नाही अशी मंडळी आहे. म्हणजे मनाचा जो अंधकार आहे बुद्धीचा अंधकार आहे दोनदा विचारलं तरी असे पाहतात. त्यांचा आत शिरत नाही. आणि मी असं पाहिल्यावर तुम्ही हसला पण आता मनुष्य जेव्हा असा पाहिजे आणि तुम्ही हसाल तर तुमचं काही खरंच राहणार नाही. कारण तो कधी प्रमादाकडे वळेल काही सांगता येत नाही. त्याला जर कळलं चुकून तर पुन्हा घरी नाही. पण सगळ्या इंद्रियांच्या ठिकाणी झोपाळू असा भाव येऊन गेलेला असतो. तल्लखपणा तलतलीतपणा संपूर्ण गेलेला असतो. आणि त्यामुळं घडतं असं की मनाला देखील चांगलं वाईट पाप पुण्य काही काही कळत नाही. बुद्धीला देखील कर्तव्य अकर्तव्य काही कळत नाही. काय कळेल याचा पत्ता नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना आंधळीला गरुडाचे पाख होती ते कवना उपयोगात आली. गरुड आहे तेवढी ताकद त्याच्या पंखामध्ये आहे पण आंधळा आहे आता त्याचा उपयोग काय. तशी सगळी शारीरिक शक्ती असते पण उपयोग काही नाही. बहुतेक करून त्याच्या ठिकाणी अप्रवृत्ती असते. कर्मप्रवृत्ती अजिबात नसते. कर्मप्रवृत्ती नसल्यामुळे ते हिंसक बनतात. बरं का तमोगुणी मनुष्य हिंसक बनतो. रजोगुणी मनुष्य तुम्हाला हिशोबाने मारेल पण तमोगुणी मनुष्य प्रत्यक्ष मारून पाहिजे. याचं कारण भोगाकडे प्रवृत्ती असते. भोग मिळावे असं वाटत असतं. जी काही अर्धवट जागृती असते त्याच्यात भोग मिळावे अशी इच्छा असते. काय नाही बहुत मिळते पण कर्मप्रवृत्तीने मिळवण्याची ती गोष्ट त्याच्यापेक्षा नसते. असं असल्यामुळं झटपट त्यांनी मिळवायचं म्हणून कापून टाका. म्हणून जी अप्रवृत्ती आहे त्या अप्रवृत्तीच्या गुणाशी फार मोठी हिंसा घडलेली असण्याची शक्यता असते. तमोगुणी व्यक्तीच्या बाबत अप्रकाश हा अप्रवृत्तीश्च प्रमाद मोह ऐवज्य प्रमाद म्हणजे कर्तव्य स्तुती सहित ज्ञानाचा नाश. जे करणीय आहे ते कधीही न करणं हे प्रमादाचं स्वरूप आहे. प्रमाद म्हणजे चूक नव्हे. छोटी चूक आणि प्रमाद याच्यामध्ये फारच मोठा अंतर आहे. छोट्या जाता येतात चालण्या बोलण्यातल्या होणाऱ्या चुका या कधी प्रमाद नसतात. प्रमाद हा शब्द विशिष्ट आहे. प्रमादामध्ये कर्तव्य स्थिती आहे. ज्ञानाचा नाश आहे. आयुष्यात जे करायचं तेच करत नाही अशी मोठी गफलत आहे. अप्रकाश अप्रवृत्तीश प्रमादो मोह ऐवज. मी म्हटलं ना तमोगुणी मनुष्याला मोह नसतो असं मात्र नाही. रजोगुणी मनुष्याचं मोह आहे तिचं लक्षण आहे. पण तमोगुणी मनुष्य देखील मोहामध्ये असतो. त्याच्या मोहाचं स्वरूप फार विनेगर असतं. धनाचा मोह परवडला पण मारण्याचा मोह झाला असतो. भांडण नंका करण्याचा मोह झाला असतो. शिविगार करण्याचा मोह झाला असतो. अशा प्रकारे जे करू नये अजिबात करू नये ते सर्व करण्याचा देखील त्याला मोह असतो. तमस नेकानी जायंत निवृत्त हे गुरु म्हणतात. जेव्हा तम निर्माण होतो तेव्हा या गोष्टी असतात. आणि तथा प्रवीण तमसी मूढ योनिशू जायते
आणि जर तमो गुण वर्धिष्णू असतानाच देह ठेवला तर मूळ योनीला प्राप्त होतो. त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ते आपण आता पाहू. मग त्यांचा पुण्याची रजतत्ववृत्ती गिरून उन्नती तमो गुण पैकी जिये लिंगे देहींची सभाघर चांगले तिये तरीच चांगले श्रोत्र बळे अशी तिन्ही देहाच्या ठिकाणी चांगली होती. तुम्हाला उत्तम रीतीने माझ्या चांगल्याने श्रोत्र बळाने सगळी चिन्ह अशी दिसायला सुरुवात होईल असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तरी होल या तैसे मन जैसे रवी चंद्र हीन रात्रीचे चार गगन पावते जिये रात्रीच अवस्थेच्या वेळेला अमावस्थेच्या वेळेला जसं गगन असत काहीच प्रकाशाचा पत्ता नाही असं निविड अंधार असं त्याचं स्वरूप. सूर्याचा प्रकाश अमावस्येच्या दिवशी पण रात्र आहे त्यामुळे सूर्य नाही अमावस्येची रात्र आहे. मग चंद्राचा प्रकाश अवध असल्यामुळे चंद्र नाही कुठल्या प्रकारे चंद्र अस्तित्वात नाही. तरी होय ऐसे मन जैसे रवि चंद्र हीन रात्री से का गगन अवधेची चंद्राच्या प्रकाशाचा एक तरी पर्याय सूर्याचा प्रकाश घेऊन तो परावर्तित तरी करतो. बुद्धीचा प्रकाश नाही मनाचा प्रकाश मनाचा प्रकाश नाही मनावर कशाचा प्रकाश पडलेला नाही परमात्म्याचा नाही भक्तीचा नाही ज्ञानाचा नाही योगाचा नाही सुविचाराचा नाही सत्कर्माचा नाही सदाचारणाचा नाही कशाचा प्रकाश मनावर नाही. आता ते कोणता प्रकाश परावर्तित करणार कुठलाच प्रकाश मनावर येऊन नाही पडला तसा चंद्रावर प्रकाशच नाही पडला त्यामुळे अवस्थ आहे. जो भाग पृथ्वीच्या बाजूने दिसतो चंद्राचा पलीकडच्या बाजूला सूर्य असतात या बाजूला सूर्यच नाही त्या भागावर सूर्याचा प्रकाशच पडलेला नाही म्हणून चंद्र दिसत नाही. मनावर प्रकाशच पडलेला नाही अशा प्रकारचं मन व्हावं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. संस्काराचा प्रकाश नाही तरी होय या ऐसे मन जैसे रविचंद्र हीन खरंच आपल्या कल्पने बाहेर आहे कशाचाच प्रकाश नसावा. पण यांचं मन कशाचाही प्रकाश घ्यायला समर्थच नाही अशी ही व्यक्ती असते. त्यांचे अंतर असो ओसाळ अंतर करत त्याला प्राप्त झालेला आहे अत्यंत खडबडीत ज्या ठिकाणी काही मृदुता नाही काहीही उन्हावा नाही त्यांचे अंतर असो होय स्फूर्तीहीन उद्वत अंतःकरणामध्ये कशीही स्फूर्ती नाही म्हणून तर कर्म करत सात्विक कर्माला देखील थोडीशी रजाची साथ लागते कारण कर्म हे मुळात रजोगुणी गोष्ट आहे असं असल्यामुळं सात्विक कर्म आले तिथं तत्वगुण अधिक कर्म म्हणजे अधिक थोडस रज असं आकारण्या या ठिकाणी अंतःकरण असं ओसाळ आहे असं कोरडं होऊन बसलेलं आहे त्याच्या ठिकाणी कधीच स्फूर्ती नाही कोणतीही प्रेरणा नाही. स्फूर्ती ही गोष्ट अजून असते जसं जमिनीतून झाड उगवावं आणि त्याला फुल लागावं अशी स्फूर्ती असते. तुमच्या फ्लॉवर पॉट मध्ये ठेवली फुलं आहे बाहेरून खोलून ठेवली, पण अशी स्फूर्ती असायला अंतकरण देखील विशिष्ट प्रकारचा असायला पाहिजे, काही सुरत नाही याच्या अंतकरणात. म्हणून मग कर्मप्रेरणा देखील अजिबात नाही, काही काही करण्याची इच्छा म्हणून नाही, तैसे अंतर असोस होईल स्फूर्ती ही न उद्वल आणि उदास विचाराची भाषा हरते तरी त्यामुळे विचाराची भाषाच त्याला कळत नाही. तुम्ही तपोगुणी माणसापाशी विचाराची जर भाषा बोलायला गेला त्याला समजत नाही वाटत असं म्हणतात ना, पैलवानी करताना फक्त इथं कराधा मारला जातो दुसऱ्या पैलवानाकडून, बाकी मारायला परवानगी नाही, पण सहज डोकं धरतोय अशा पद्धतीने पण इथं कराधा मारला जातो. तर दुसऱ्या पैलवानाकडून कराधा घ्यायच्या आधी इथं स्वतःच सुपाऱ्या फोडून काम आपले चरणात बनवतात. जेव्हा कुस्ती करायची तो काम करून घेतो असे चरण असतात, त्याचे काम असे फुगलेले असतात, तिथे सुपाऱ्यामध्ये पोहोचतात मान्य. पण अनेक कुस्त्या खेळून आणि तिथे खोके खाऊन खाऊन इतर पैलवानांचे त्याला नीट मग ऐकून येईन असं होत. त्यामुळे तुमच्या ओळखीचा एखादा जर पैलवान असेल आणि त्याच्याशी जर तुम्ही बोलायला गेला तर तो पहिल्या क्षणाला तुमच्याशी बोलत नाही, तो हा असं विचार कधी त्याला काही म्हणा कधी आला मग आम्ही जर त्याला पुन्हा विचारलं कधी आला तर मग हा काय आता लागतो पहिल्या धक्क्याला कळत नाही खोकरी खाल्लेली असत. तर याच्या ठिकाणी हा त्याच्याही पुढे असतो असं म्हणतात. याला विचाराचे भाषांतर याचं उत्तर त्याला दुसऱ्यांदा तरी कळतं तिसऱ्यांदा तरी कळतं पण याला कळतच नाही. त्याच्यापेक्षी काय त्यांची प्रकृती आहे असतात खरंच सगळीकडे समत्व आणि परमात्मा म्हणून राहिलेला आहे, पण तुम्ही त्याला समदर्शन असावं समवर्ती राहू नाही शकत, त्याला काय करणार ना. त्याचे अंतर असो होय कोणती ही न उद्वत विचाराची भाषा हरत आहे तरी जर समजली असली पुढे दिला बुद्धी मतवेना होणी हा काही वेळी मवाळे नाही आठवो देशधनी झाला म्हणजे या अशा मंत्राचं वर्णन ज्ञानेश्वरांनी उत्पादित इतक्या चांगल्या आयुष्यात त्यांच्या की अशी मंडळी कधी कधी पाहिली असती पण वर्णन असं केलेलं आहे की जशी रोज त्यांच्या संधीला अशी मंडळी जेव्हा खाणारा त्यांच्या पंक्तीला बसत असती की काय वाटावं अशा पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांनी समोरी माणसाचं देखील वर्णन केलेलं आहे. पुढच्या
आनंद आहे.